सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये दिवसा मागून दिवस जात आहेत आणि सणांमागून सण येत आहेत. चाहूल लागते आहे आता नवीन सेलिब्रेशनची. वा वा वा, गणेशोत्सव झाला, त्याआधी संपूर्ण श्रावण मास आवरला आणि आता वेध लागलेत सगळ्यांना ते म्हणजे नवरात्रोत्सवाचे. एकूणच आपल्या इकडे जल्लोषात साजरा होणारा नवरात्रोत्सव आणि ह्या उत्सवाची तयारी. शहरातलं एक फार मानाचं मंदिर जे मानलं जातं आणि ग्रामदैवत ज्याला आपण म्हणतो कालिका माता, कसं असतं ना म्हणजे पूर्वी कालिका देवीचं मंदिर हे गावाबाहेर मानलं जायचं, म्हणजे तिकडं जाणं म्हणजे खूप मोठे आयास कायास करून लोकांना जावं लागलं. म्हणजे एक तर काळ असं म्हणजे आजी वगैरे ज्या मंडळींची आजी आजोबा असतात घरामध्ये ते सांगत असतील आम्हाला पायी पायी जावं लागायचं आणि दुपारी निघायचो आम्ही, एक दोन एक दीड तासात पोचायचो, मग नंतर दर्शन, मग परत यायचो. तशीच आख्यायिका वणीच्या देवीबरोबर सुद्धा सांगितली जायची. तिकडे जायला तर अक्षरशः एक संपूर्ण दिवस लागून जायचा वणी गडावर जाण्यासाठी. आणि तो गड चढणं म्हणजे तर मोठा टास्क. अरे बापरे, आता अगदी असं चुटकी सरशी वणीला सुद्धा आपण काय एक दोन तासच जाऊन येतो, इफ आय एम नॉट रॉंग 2.5 तास 3 तास पकडूयात आपण. म्हणजे जायचं, वर गड चढायचा, दर्शन घ्यायचं, खाली उतरायचं, परत यायचं, पटापट पटापट डिस्टन्स कव्हर व्हायला लागणार. आणि आता तर सोयी सुविधा तिकडे आणखीन जास्त केल्या जात आहेत, म्हणजे क्रेन आणि ट्रॉली वगैरे त्या सगळ्या गोष्टी. छान 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 छान. अचानक त्या मुद्द्याकडे सरकलो मी आणि कालिका मंदिर गावाबाहेर होतं, आता अक्षरशः गाव त्याच्या अवतीभोवती वसलंय. आणि अच्छा, कालिका देवीचं मंदिर ना 2 मिनिटात 3 मिनिटात 5 मिनिटात त्या मिनिटांवरती अंतर कापायला लागलो आहोत आपण. व्हेरी गुड. पण श्रद्धा अजूनही तितकीच आहे, भक्ती तितकीच आहे, उत्साह तेवढाच आहे. या काही गोष्टी कायम आहेत आणि या कायम राहणार आहेत पिढ्यानपिढ्या. आणि आता काय झालंय, सगळीकडे तयारी सुरू आहे. आपल्या सांडव्यावरच्या देवीबद्दलचं बोलायचं झालं, तिकडे सुद्धा पूर आला होता थोड्या दिवसांपूर्वी आणि त्या पुरामुळे खूपसं नुकसान झालं होतं रे तिकडे. आता सगळं डागडुजीचं काम चालू आहे, नवीन फरशा वगैरे लावणं चालू आहे छानपैकी. छान छान कामाला वेग आलेला आहे तिकडे. अशा स्वरूपाचं काम कालिका देवी मंदिरात सुद्धा पाहायला मिळत आहे. फक्त ही दोन मंदिरंच का, शहरामध्ये जितकी देवी मंदिरं आहेत तिकडे सुंदरसं काम चाललेलं आहे. रंगरंगोटी म्हणा किंवा साजशृंगार म्हणा. आणि आता लवकरच आपण सेलिब्रेशनला सुरुवात करणार आहोत. ग्रेट, इंतजार करते है. 4 सुपरहिट ट्रॅक्स का भी थोडासा इंतजार, एक कमर्शियल ब्रेक बीच में है मेरे यार. एन्जॉय, बजाते रहो.